गणना अध्याय 34. परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला, इस्रायल लोकास ही आज्ञा दे आणि त्यांना सांग, तुम्ही कनान देशात येत आहात, तुम्ही त्या देशाचा पराभव करा. तुम्ही सर्व कनान देश घ्या. दक्षिणेकडे अदुमाजवळच्या सीन रानाचा काही भाग तुम्हास मिळेल. तुमची दक्षिणेकडची सीमा मृत समुद्राच्या दक्षिण टोकापासून सुरू होईल. तेथून अक्रबिम चढावाचे दक्षिण टोक पार करून ती सीन रानातून कादेश बर्ण्याला जाईल आणि नंतर हसर अद्दार पर्यंत जाऊन अस्मोनाला पोहोचेल. अस्मोनाहून ती मिसर देशाच्या नदीपर्यंत जाईल आणि समुद्रात तिची समाप्ती होईल. तुमची पश्चिमेकडची सीमा म्हणजे महासमुद्र व त्याचा किनारा राहील. तीच तुमची पश्चिम सीमा आहे. तुमची उत्तरेकडची सीमा महासमुद्रात सुरू होईल व होर पर्वताकडे एक रेषा आखावी. होर पर्वतावरून ती लेबो हमाथाला जाईल व तेथून सदादला. नंतर ती सीमा जिप्रोनला जाईल व हसर एनानला ती संपेल. तेव्हा ती तुमची उत्तर सीमा. तुमची पूर्व सीमा हसर एनान जवळ सुरू होईल. ती शफाम पर्यंत जाईल. शफाम पासून ती अईनाच्या पूर्वेकडे रिब्बाला जाईल. ती सीमा उतरत किन्नेरेत समुद्राच्या पूर्वेकडील किनाऱ्याच्या पर्वतांच्या रांगापर्यंत जाईल आणि नंतर ती यार्देन नदीच्या काठाने जाऊन मृत समुद्रात तिची समाप्ती होईल. तुझ्या देशाच्या या सीमा आहेत. तेव्हा मोशेने इस्रायल लोकास आज्ञा केली व म्हणाला की, चिठ्ठ्या टाकून ज्या देशाचे वतन तुम्हास मिळणार आहे, म्हणजे 9.5 वंशांना जो देश देण्याचे परमेश्वराने देण्याचे ठरविले आहे, तो हाच. रौबेन आणि गादची वंश आणि मनुष्यच्या 1/2 वंशांनी आधीच त्यांचे वतन घेतले आहे. त्या 2/5 वंशांनी यरिहोजवळ यार्देन नदीच्या पूर्वेकडचे वतन मिळाले आहे. नंतर परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला, जो पुरुष हा देश तुम्हास वतन म्हणून वाटून देणार आहे तो याजक एलाजार आणि नुनाचा मुलगा यहोशवा. प्रत्येक वंशाचा एक प्रमुख वतन म्हणून देशाची विभागणी करण्यास घ्यावा. त्या मनुष्यांची नावे ही आहेत. यहुदाच्या वंशातला यफुन्नेचा मुलगा कालेब, शिमोनाच्या वंशातील अम्मीहुदाचा मुलगा शमुएल, बन्यामिनाच्या वंशातील किस्लोनाचा मुलगा अलीदाद, दानी वंशातील सरदार यागलीचा मुलगा बुक्की, योसेफाच्या वंशातील सरदार मनुष्यच्या वंशातील एफोदाचा मुलगा हन्नीएल, एफ्राईम वंशातील सरदार शिफ्टानाचा मुलगा कमुएल, जबलून वंशातील सरदार पनिकाचा मुलगा अलीसाफान, इस्साखार वंशातील सरदार अज्जानाचा मुलगा पल्टीएल, आशेरी वंशातील सरदार शलोमीचा मुलगा अलीहूद आणि नफ्ताली वंशातील सरदार अम्मीहुदाचा मुलगा पदाहेल. परमेश्वराने कनानाच्या भूमीची इस्रायल लोकांमध्ये वाटणी करण्यासाठी या मनुष्यांची निवड केली.